येळ गंगा नदीवरी स्नान करू सखे स्नान करू कृष्णेश्वर शंकराचे पाय धरू सखे पाय धरू ही गंगा 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 आली उडी मारून त्या म्हैसमाळ डोंगराच्या कड्यावरून ही गंगा 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 आली उडी मारून त्या म्हैसमाळ डोंगराच्या कड्यावरून आली पळत आली वेरुळ गावासाठी कृष्णेश्वर मंदिर आहे उभे तिच्या काठी धावत आली पळत आली वेरुळ गावासाठी कृष्णेश्वर मंदिर आहे उभे तिच्या काठी ही गंगा 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 आली उडी मारून त्या म्हैसमाळ डोंगराच्या कड्यावरून सर दगड हा साजे मंदिर आला जयराम भाटिया देई सोने कळसाला लाल सर दगड हा साजे मंदिर आला जयराम भाटिया देई सोने कळसाला ही गंगा 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 आली उडी मारून त्या म्हैसमाळ डोंगराच्या कड्यावरून बालोजी पाटील यांना हंडा द्रव्याचा मिळाला म्हणून त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला बालोजी पाटील यांना हंडा द्रव्याचा मिळाला म्हणून त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला ही गंगा 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 आली उडी मारून त्या म्हैसमाळ डोंगराच्या कड्यावरून गंगा 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 आली उडी मारून त्या म्हैसमाळ डोंगराच्या कड्यावरून ही गंगा 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 आली उडी मारून त्या म्हैसमाळ डोंगराच्या कड्यावरून येळ गंगा नदीवरी स्नान करू सखे स्नान करू कृष्णेश्वर शंकराचे पाय धरू सखे पाय धरू